सोमवार दिनांक 20 ऑक्टोबर 2003।
आता असंगा साक्षी भूता देही चैतन्याची जे सत्ता तिये नाम पंडुसुता चेतना येथे नखवनी केशवरी उभी जागे शरीरी जे तिही अवस्थांतरी पालटेना मन बुद्ध्यादि आधरी जिये कवटवी प्रकृती वन माधवी सदाची जे जडाजडी अंशी राहाटे जे सरीसी ते चेतना गा तुझसी लटिके नाही पै रावो परिवारू नेणे आज्ञाची परचक्र जेणे का चंद्राचे ही पूर्णपणे सिंधू भरती नाना भ्रामकाचे संनिधान लोहो करी सचेतन का सूर्य संगू जनचेष्ट विगा अगा मुख मेळेविण इंद्रियाचे पोषण करी निरीक्षण कुर्मी जेवी पार्था किया परी आत्मसंगती इये शरीरी सजीवत्वाचा करी उपेगू जडा मगत ये ते चेतना म्हणिते पै अर्जुना आता धृती विवंचना भेदू आईक सोळाव्या अध्यायामध्ये क्षेत्राच्या संबंधी सविस्तर ज्या गोष्टी चाललेल्या आहेत त्या गोष्टी आपण पाहतो आहोत. पंचमहाभूत अहंकार बुद्धी अव्यक्त 10 इंद्रिय मन तसंच इच्छा द्वेष सुख दुःख संघात चेतना धृती अशा प्रकारे क्षेत्राचं वर्णन आणि क्षेत्रामध्ये असलेल्या विकारांचं वर्णन असं भगवंतांनी केलं आणि त्याच्यावरचं ज्ञानेश्वर महाराजांचं निरूपण आपण पाहतो आहोत. असंग साक्षीभूत असा जो आत्मा त्या आत्म्याची देहाच्या ठिकाणी असणारी जी चैतन्य रूपाने वास करणारी सत्ता आहे त्याला चेतना असं म्हटलेलं आहे. म्हणजे चैतन्य स्वरूप मूळ आत्मचैतन्य या नावाने ओळखलं जाणारं असं जे तत्व आहे त्या तत्वाचं देहामध्ये पडलेलं प्रतिबिंब याचं वर्णन भगवंत करताहेत. या दोन गोष्टींमध्ये शास्त्रांनी भेद केलेला आहे. आत्मा अथवा आत्मचैतन्य आणि आत्मचैतन्याचं देहाच्या ठिकाणी पडणारं प्रतिबिंब पडलेलं प्रतिबिंब आत्मचैतन्य आहे म्हणून डोळ्याच्या ठिकाणी एक चैतन्य आहे. डॉक्टरांना बोलवलं तिने काही हालचाल करत नाहीयेत बघा काय आहे ते. तेव्हा डॉक्टर डोळ्यामध्ये बॅटरी घालतात. आणि काही चेतना आहे का हे पाहतात. डॉक्टर जी चेतना पाहण्याचा प्रयत्न करत असतात ती चेतना मूळ जीवनावश्यक चेतना असते. ती चेतना कुठे शिल्लक आहे का देहामध्ये ही गोष्ट डॉक्टर पाहत असतात तपासत असतात. पण त्या आत्मचैतन्यामुळे डोळ्याच्या ठिकाणी देखील एक चेतना असते. आपण म्हणतो ना कसे पाणीदार डोळे आहेत तेच आहे डोळ्यामध्ये. कानाच्या ठिकाणी एक चेतना असते. अगदी बारीक बोललेलं देखील कान ऐकतो ते त्या चेतनेमुळे ऐकतो. त्याचे लोकांचे कान तर खूप असं लंब असं होता. नुसत्या ओठांच्या हालचालीवरून देखील त्यांना काही ऐकल्यासारखं वाटतं आणि अविश्वासाने ते त्यापैकी एखाद्या व्यक्तीला विचारतात की असंच बोलणं चाललेलं होतं ना. स सर्व देहाच्या ठिकाणी एक चेतना आहे, त्याचं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी नखवली केशवरी उभी जागे शरीरी असं केलेलं आहे, नखांपासून ते केसांपर्यंत केस कापले आणि खाली पडले की मग ते पार्थिव झाले, पृथ्वीचे झाले, पण जोपर्यंत देहाशी संबंधित आहेत तोपर्यंत त्याच्यामध्ये चेतना आहे, थोडा ओढला गेलेला सहन होत नाही, थोडी जिव्हारी लागलेली सहन होत नाही। नखवनी केशवरी उभी जागे शरीरी जे तिही अवस्थांतरी पालटे ना, आणि ही हे चैतन्य देहाच्या ठिकाणी असणारं चैतन्य तिन्ही अवस्थांच्या वेळेला शिल्लक असतं, जसंच्या तसं शिल्लक असतं। आता याच्यावरचं निरूपण आपलं झालेलं आहे, मी पुन्हा अशा करता ते थोडस सांगतो आहे की जवळपास 3 आठवड्यांनी आपण इथे एकत्र जमलो, मागच्या सोमवारी सत्संग होता, त्याच्या मागच्या सोमवारी आपलं इथं प्रवचन झालं नाही, स्वामीजींचा जयंती उत्सव झाला म्हणून त्याच्या दुसऱ्या दिवशी आपण प्रवचन इथं ठेवलं नव्हतं, आणि त्याच्या मागच्या सोमवारी आपलं प्रवचन झालेलं होतं। नाना भ्रामकाचे संनिधान लोहो करी सचेतन का सूर्य संगू जन चेष्ट विगा अगा मुख मेळेविण पिलियाचे पोषण करी निरीक्षण कुर्मी जेवी पार्था पियापरी आत्मसंगती ये शरीरी सजीवत्वाचा करी उपेगू जडा। हा उपेगू शब्द म्हणजे उपयोगू उपयोग अशा पद्धतीने वापरलेला आहे। आपण कधी कधी कोणाकडून असं म्हणताना पाहतो ना की जर असं झालं तर काय उपयोग, जर तो असं वागायला लागला तर मग काय उपयोग, आपल्याला वाटतं काय अशुद्ध बोलतोय। ज्ञानेश्वर महाराजांनी उपेगू असा शब्द वापरलाय। ना पार्था तियापरी आत्मसंगती ये शरीरी सजीवत्वाचा तरी उपेगू जडा। वस्तुतः जड असताना देह तो सजीव आहे अशा पद्धतीने त्याचा वापर होतो, देहातून प्राण निघून गेल्यानंतर देह ज्या पद्धतीने जड होतो तसा तो जड प्राण असताना देखील असतो, पण प्राणांमुळं चेतनेमुळं तो जड भासत नाही। आणि या जे चैतन्याचं वर्णन आहे प्राणोपहित चैतन्य त्याचं चेतना म्हणून वर्णन केलेलं आहे। ते जे चैतन्य आहे त्या चैतन्यामुळे सर्व इंद्रियांना चेतना मिळालेली आहे। मग ती येते चेतना म्हणिते पै अर्जुना, आणि ही जी चेतना आहे ही चेतना सर्वांच्या ठिकाणी समान आहे। हे जे क्षेत्राचं वर्णन आहे ते क्षेत्राचं वर्णन सर्व क्षेत्रांना लागू असणार असं आहे। क्षेत्र जरी अनेक असली तरी त्या क्षेत्रांच्या ठिकाणी असणारी चेतना ही एकच आहे, आणि ही चेतना ज्या मूळ आत्मचैतन्यामुळे आहे ते आत्मचैतन्य तर एकच एक आहे। इदं शरीरं कौन्तेय क्षेत्रं इति अभिधीयते एतत् यो वेत्ति तं प्राहुः क्षेत्रज्ञ इति तद्विदा। हे जे शरीर आहे त्याला क्षेत्र असं म्हणतात, अशी शरीर अनेक असली अशी क्षेत्र अनेक असली तरी क्षेत्रज्ञ मात्र एकच आहे, सर्व क्षेत्रांमध्ये क्षेत्रज्ञ मात्र एकच आहे। एकदा असं झालं की शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्या विद्यार्थ्यांची परीक्षा म्हणून गुरुकुलामध्ये सद्गुरूंनी शिष्याला असं सांगितलं, 2 शिष्य होते असं सांगितलं, दोघांच्याही हातात एक एक कबूतर दिलं आणि असं सांगितलं की कोणी पाहत नाही अशा ठिकाणी जा आणि त्याची मान मुरगळून टाका आणि परत या। ही तुमची परीक्षा। ते दोघेही शिष्य आपल्या आपल्या वाटेने निघून गेले। जो पहिला शिष्य होता तो पुरत्या एकांतामध्ये गेला। त्यांनी खरंच पाहिलं, सगळीकडे पाहिलं, कोणीही नाही असं म्हटल्यानंतर त्या कबूतराची मान तिरगळून मोडून टाकली आणि परत सद्गुरूंकडे आला। आणि जो दुसरा शिष्य होता तो दुसरा शिष्य असाच दूर एकांतात रानात असा निघून गेला। त्यांनी असं पाहिलं की रानात जरी तो गेलेला असला तरी देखील इतर पशु पक्षी आहेत ते पाहत आहेत। मग कठीण होऊन गेलं। अजून निबीड अशा अरण्यामध्ये तो गेला तरी देखील त्याला असं वाटायला लागलं की वृक्ष वल्ली लता वेली आपल्याकडे पाहत आहेत। रात्र झाली। रात्र झाल्यावर चंद्राचा प्रकाश जसा पडला तसं त्याला असं लक्षात आलं की चंद्राच्या प्रकाशाच्या अंगाने आपल्याकडे पाहिलं जात आहे। तरी मग तो आडोशाला गेला। ज्या ठिकाणी चंद्राचा प्रकाश येत नव्हता, सावली होती, छाया होती, अशा ठिकाणी गेला। आता तर कोणी पाहत नाहीये असं म्हणून त्याची मान मुरगळायला घेणार तेवढ्यात त्याला असं वाटलं की याचे दोन डोळे लुकलुकत आपल्याकडे पाहतायत ना, कोणी पाहत नाही असं कसं आहे, ते पाहतायत, मी पाहतोय, याला मारणं अशक्य आहे। त्या कबूतराला घेऊन तो परत आपल्या सद्गुरूंकडे आला। तो असं म्हणाला की कोणीही पाहत नाही अशी जागा मिळणं कठीण आहे। त्याला ज्ञान झालेलं होतं, याचं कारण आत्मचैतन्य। चैतन्याची सत्ता ही सर्व ठिकाणी भरून राहिलेली आहे अशा प्रकारचा बोध त्या निमित्ताने त्याला झाला। तारखा तियापरी आत्मसंगती ये शरीरी सजीवत्वाचा करी उपेगू जडा मग तिये ते चेतना म्हणी पैपई अर्जुना। सजीवत्वाचा उपयोग आत्मसंगतीमुळं जडाच्या ठिकाणी होतो। मी माझा हात उचलतो मला समजतं, माझा हात मी जाग्यावर ठेवतो मला समजतं। जी चेतना आहे त्याला समजल्याखेरीज माझी कोणतीही कृती होत नाही। डोळ्याची उघड झाप देखील त्याला समजते। माझ्या मनात आलेला अगदी बारीकातला बारीक असा विचारांचा तरंग तुम्हाला समजणार नाही, पण मला समजला नाही असं होऊ शकत नाही। मला समजल्याखेरीज कोणतीही गोष्ट होत नाही। त्यामुळे ते जे आत्मचैतन्य आहे त्या आत्मचैतन्याच्या संगतीमुळं या देहाच्या ठिकाणी जे चैतन्य वास करतं त्याला चेतना असं म्हणतात। ही चेतना हा विकार म्हणून सांगितलेला आहे आणि आत्मचैतन्य हे विकारांच्या पलीकडचं आहे। इथं जे वर्णन चाललेलं आहे ते क्षेत्र म्हणजे काय आणि क्षेत्राच्या ठिकाणी विकार म्हणजे काय असं ते वर्णन आहे। पाच महाभूत अहंकार, बुद्धी, अव्यक्त मन आणि दहा इंद्रिय यांनी क्षेत्र बनलेलं आहे आणि इच्छा, द्वेष, सुख, दुःख, संघात, चेतना, धृती हे त्या क्षेत्राच्या ठिकाणी असणारे विकार आहेत। आपण पाहिलं की इच्छा आहे तशी अनिच्छा आहे, दोन्ही विकारांमध्येच मोडतात। द्वेष हा जसा विकारांमध्ये मोडतो तसं द्वेषाची जी दुसरी बाजू आहे स्तुती ती देखील विकारामध्येच मोडते। सुख आणि दुःख देहाचं सुख आणि देहाचं दुःख, मनाचं सुख आणि मनाचं दुःख, बुद्धीची सुख आणि बुद्धीचं दुःख हे विकार म्हणून आहे. ज्ञानेश्वर महाराज त्यानिमित्ताने सुखाची अंतिम व्याख्या करतात, किंबहुना सोये जीवू आत्म यातील आहे तव जे होये तया नाव सुख. हे सुख मात्र विकाराच्या बाहेर असलेलं असं सुख आहे. बाकी देह मन बुद्धीची क्षेत्राची जी सुख आणि दुःख आहेत ती दुःख विकारांमध्ये आहेत. संघात चेतना आणि धृती, त्याच्यामध्ये चेतना या विकाराचं वर्णन प्रथम ज्ञानेश्वर महाराजांनी केलं. जसं देहाच्या ठिकाणी चेतना आहे, ही चेतना मूळ आत्म्याची चेतनाच इंद्रियांना लाभलेली असते आणि तो विकार म्हणून सांगितलेला आहे, त्या विकारांमुळेच इंद्रिय विषयाच्या उपभोगाला प्रवृत्त होतात. डोळे पाहण्यासाठी प्रवृत्त होतात व्यसन लागल्यासारखे, त्या चेतनेमुळेच प्रवृत्त होतात. कान प्रवृत्त होतात ऐकायला व्यसन लागल्यासारखे. सर्व प्रकारचे जे विकार आहेत तर ते विकार त्या इंद्रियांना एक प्रकारे हलकस असं संमोहितच करत असतात. जेव्हा इंद्रिय विषयांचं सेवन करत असतात तेव्हा एक हलक संमोहन असं पडतं. आणि तो विषय उपभोगून झाला की त्या संमोहनातून हलकच बाहेर पडतो मनुष्य आणि त्याला असं समजतं की व्यर्थ होता हा भोग. पण नंतर जेव्हा संमोहन असतं त्यावेळेला त्या क्षणांपुरतं तो पूर्णपणाने अडकलेला असतो आणि त्याच्यातून तो बाहेर पडतो तेव्हा त्याला त्याची व्यर्थता देखील जाणवते. या दोन्ही गोष्टी चेतनेमध्येच मोडतात. चेतनाचाच एक खेळ म्हणून या गोष्टी होतात. आणि म्हणून जर अचेतन असा पदार्थ असेल तर तो देखील चेतनेचा विकार म्हणूनच असतो. म्हणून तर ज्ञानेश्वर महाराजांनी याचं वर्णन जे तिही अवस्थांतरी पालटे ना असं केलेलं आहे. तिन्ही अवस्थांमध्ये ही चेतना लक्षात येते. स्वप्नामध्ये देखील ही चेतनाच काम करत असते. जागृतीमध्ये तर चेतनाच विकारांच्या बाबत प्रवृत्त करते. नखरुणी केशवरी सर्व देहामध्ये ती जागी असते आणि सुषुप्तीच्या वेळेला देखील बाह्य चेतनेचा अत्यंतिक अभाव झालेला असल्यामुळं, म्हणजे तोही एक विकारच आहे, त्या विकारांमुळे सुषुप्ती म्हणजे गाढ निद्रा याचा स्वाधीन मनुष्य होतो. क्षेत्राच्या ठिकाणी असणारा तो देखील एक विकारच आहे. कारण आत्मचैतन्य जे सदा सदैव जागृत असं असतं, गाढ झोपेच्या वेळेला त्याच्यावर देखील आवरण पडतं, तोही बोध नाहीसा होऊन जातो. असं असल्यामुळं तीनही अवस्थांमध्ये जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तीनही अवस्थांमध्ये ही चेतना काम करत असते. आता दोन गोष्टी राहिल्या, संघात चेतना, धृती. संघात आणि धृती याचं विवरण ज्ञानेश्वर महाराजांनी करायचं राहिलं. चेतना याचं वर्णन आधी केलं. ते म्हणतात आता धृती विवंचना भेटू ऐक. आता धृती म्हणजे काय त्याच्या संबंधीचं विश्लेषण ऐक. तरी भूता परस्परे उघड जाती स्वभाव वैरे नभे पृथ्वी ते निरे न नाशिजे निराते आती तेज तेजाते वायूसी झुंज आणि गगन तव सहज वायू भक्षी तेवीची कोणेही वेळे आपण ताईसयाही न मिळे आतू रिगो निवेगळे आकाश हे ऐसी पाचही भूते न चाहती एकमेकाते की तेही ऐक्याते देहासी येती द्वंद्वाची उखी विखी सोडून वसती एकी एकेकाते पोखी निज गुणेगा ऐसे न मिळे तया साजणे चळे धैर्य जेणे तया नाव म्हणे धृती मेगा. धृतीचं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं आहे. क्षेत्रामध्ये जे एकमेकांना धरून ठेवणारे घटक आहेत, परस्पर विरोधी अशा घटकांना एकत्र ठेवणारा आपण जो घटक आहे त्याला धृती असं म्हणतात. पंचमहाभूतांचा हा देह झालेला आहे आणि ही पंचमहाभूत एकमेकांच्या अत्यंतिक विरोधात अशी आहेत, त्याचं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी सुरुवातीला केलेलं आहे. पृथ्वी आणि आप एकमेकांच्या अत्यंतिक विरोधात आहेत. आप आणि तेज एकमेकांच्या अत्यंतिक विरोधात आहेत. एक तृतीयांश जमीन आणि दोन तृतीयांश पाणी अशा प्रकारे पृथ्वीवर विभागली आहे आणि दोन्ही उत्तर आणि दक्षिण अशा ध्रुवांवर एवढा प्रचंड बर्फ आहे की तो बर्फ बर्फ या भूमिकेत आहे म्हणून नाहीतर उरलेला एक तृतीयांश भाग कधीच बुडून जाईल, कधीच व्यापला जाईल. पाणी आणि तेज हे देखील एकमेकांच्या अत्यंतिक विरोधातले असे घटक आहेत. तेजाच्या समोर पाणी टिकाव धरू शकत नाही. तेज आणि वायू हे देखील एकमेकांचे असेच विरोधी घटक आहेत. तेज कितीही असेल पण जर वायू असेल तर तेज देखील निष्प्रभ होऊन जातं आणि वायू आणि आकाश हे देखील एकमेकांच्या विरोधातले घटक आहेत. वायू कितीही बलवत्तर असला तरी शेवटी त्याला आकाशामध्ये जिरून जायलाच लागतं. बाहेर पंचभूतात्मक हे जे विश्व आहे ते विश्व एकमेकांच्या अत्यंतिक विरोधात आहे तरी देखील ते अत्यंतिक समन्वयाने काम करत असतं. एवढंच नव्हे तर त्यांचा समन्वय हा जीवनाला उपकारक असा ठरलेला आहे. त्यांचा जो समन्वय आहे त्या समन्वयाने पृथ्वीवर पाऊस पडतो. एकमेकांच्या विरोधात जरी घटक असले तरी देखील एकमेकांकरता हे सर्व विश्व राहावं म्हणून असे कार्यरत असतात आणि जी घटना विश्वामध्ये घडते तीच घटना देहामध्ये देखील घडते. आपल्या शरीरातून जर आकाश तत्व काढून घ्यायचं असं ठरवलं तर काड्यापेटी देखील मोठी झाली. इतक्या छोट्या जागेमध्ये सगळा देह सहज मावेल. आपल्या देहरूपी अशा पृथ्वी तत्वातून आपतत्व निसटून जात नाही, निघून जात नाही. ते पुरेपूर भरलेलं आहे. आणि यांच्या पृथ्वी आणि आप यांच्याही कर्मांमध्ये एक तेज या नावाचं तत्व देखील आहे. ते जठराग्नीच्या ठिकाणी काम करत असतं तसंच बुद्धीच्या ठिकाणी देखील काम करत असतं. दोन्ही ठिकाणी या तेजाची सत्ता चालते. शरीरामध्ये अनेक वायू आहेत. पंच प्राण आणि पंच उपप्राण हे तर प्रसिद्धच आहेत. हे सर्व वायू देह उत्तम राहण्यासाठीच उपयोग असा त्यांचा खून देत असतात. आणि आकाशाबद्दल तर मी प्रथमच बोललो. अशा प्रकारे एकमेकांच्या विरोधात असलेले घटक ज्या एका घटकामुळे एकत्रित काम करतात त्याला धृती असं म्हणतात, असं ज्ञानेश्वर महाराज धृतीचं वर्णन करतात. म्हणजे या क्षेत्राला धारण कसं केलं गेलं तर धृती या नावाच्या विकारामुळं हे क्षेत्र धारण केलं गेलं. हा धृती हा विकार जीवनाला अत्यंत आवश्यक असा आहे. त्याच्या अभावी जीवनच संपून जाईल, जीवनच नाहीच होऊन जाईल. म्हणून जोपर्यंत धृती आहे, जोपर्यंत जगण्याची इच्छा आहे, तोपर्यंत जगणं शक्य असतं. जर जगण्याची इच्छा संपली तर मग अन्न पचन नीट होत नाही. जगण्याची जर इच्छा संपली तर वजन घटत राहील, अन्नाचे रक्तात रूपांतर होणार नाही. जे आजार झालेले असतील ते आजार नुसत्या औषधांनी बरे होणार नाही. बरं होण्यासाठी म्हणून जी धारणा पाहिजे ती धारणा जर देहाच्या ठिकाणी नसेल तर देह टिकून राहणं ही अशक्य कोटीतली गोष्ट आहे. म्हणून जी जिजीविषा आहे, जगण्याची जी इच्छा आहे, ती इच्छा देखील या धृतीशी संबंधित अशी आहे. तरी भूता परस्परे उघड जाती स्वभाव वैरे, नव्हे पृथ्वी ते निरे न नाशिजे, निरा ते आटी तेज, तेज वायूची झुंज आणि गगन तव सहज वायू भक्षी. तेवीची कोणीही वेळे आपण काही सयाही न मिळे, आतू रिगवण वेगळे आकाश हे. ऐसी पाचही भूते न साहती एकमेकाचे, कि तिहेही ऐक्याते देहासी येती. ती ऐक्य भावानी देहामध्ये नांदतात. द्वंद्वाची उखी बिखी सोडून वसती एकी, एकमेकांमधलं जे भांडण आहे, उखाया पाखाया आहेत, उखी बिखी आपल्या या विश्वामध्ये, साधक विश्वामध्ये आपण उखाळ्या पाखाळ्या हा शब्द विसरलेलो आहोत. आपल्याकडे कोणीही दोन साधक एकमेकांना भेटतात तेव्हा तिसऱ्याविषयी काही बोलत नाहीत, निंदा व्यंजक काहीही नाही. उखाळ्या पाखाळ्या हा शब्द त्यामुळे आपण अक्षरशः विसरून गेलेले आहोत. पण ही पंचमहाभूत जी आहेत देहामध्ये असणारी, ती देखील एकमेकांच्या उखाळ्या पाखाळ्या न काढता देहामध्ये ज्या तत्वामुळं एकमेकांना धरून राहतात ती धृती आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. द्वंद्वाची उखी विखी सोडून वसती एकी, एकेकाचे पोखी निज गुणे गा. आणि प्रत्येकाचं उत्तम पोषण होतं देहाच्या रक्षणाकरता. पृथ्वी तत्वाचं उत्तम पोषण, आपतत्वाचं उत्तम पोषण. सर्वसामान्यपणाने क्वचित असं घडतं की रक्त म्हणावं असं सघन नाहीये, पातळ आहे, हिमोग्लोबिन कमी आहे, आयर्न वगैरे डिफिशियन्सी आहे, क्वचित घडतं, तेही नंतर दुरुस्त होतं. पृथ्वी तत्व आपतत्व तेजाची तर आपल्याला खूप चिंता असते. जठराग्नीमध्ये आपण काय काय भरतो. मला एका डॉक्टरांनी अगदी नुकतंच असं सांगितलं की तसं जठर माणसाच्या पोटामध्ये ज्याच्यामध्ये सगळं अन्न जाऊन पडतं तर ते अगदी असं छोटं असतं, अगदी एवढं. जर आपण हात जर असे एकमेकांवर पंजा ठेवला तर जेवढं होईल तेवढं जेमतेम असं असतं. आपण जे अन्न खातो त्याची क्वांटिटी जर पाहिली, असं एवढ्या याच्यात बसवून दाखवा असं जर म्हटलं तर खरंच अवघड आहे. जेवण झाल्यावर जे असं आपल्याला दिसतं त्याचंही कारण तेच आहे आणि ते विघातक आहे. अशा रीतीने जेवण झालेलं जर थोडं पोट दिसायला लागलं तर खरं ते चांगलं नाही. पण आपल्या सगळ्यांचं दिसतं एवढं खरं आहे. पण ते असं असलेलं मोठं होऊ शकतं, जे किती आपण जेवू तितकं ते जास्तीत जास्त अकोमोडेट करून घेऊ शकतं. हे सगळं जठराग्नीचं जे तेज आहे त्याच्या ठिकाणी म्हणून आपण करू शकतो. जर त्याच्यामध्ये थोडा इकडचा तिकडे बिघाड झाला तर दोन घास देखील त्याच्यामध्ये आपण घालू शकत नाही, दोन घास देखील जेवू शकत नाही, त्याचा आकार तेवढाच आहे. मग आता दोन घास त्याच्यात मावणार नाहीत का? दोन घास काय, कित्येक घास मावलेले आहेत याच्या आधी, पण दोन घास देखील जाऊ शकत नाहीत. पण अशी विकृती शरीरामध्ये कधीतरी असते आणि ती देखील दूर होते. अशा रीतीने पृथ्वी, आप, तेज, वायू, हा वायू देखील शरीराला अत्यंत अनुकूल अशी कामं करतो. खरं म्हणजे याचं कारण आपण जेव्हा जेवतो तेव्हाच एक तृतीयांश पाणी आणि अन्न, दोन तृतीयांश आणि एक तृतीयांश वायू करता ठेवलेला असतो. आणि डॉक्टर असं म्हणतात की जर एक तृतीयांश वायूच्या चलनवलनाकरता म्हणून जर ठेवला जठरामध्ये, तर बाकीचे सगळे वायू शरीरात असलेले आपली आपली कामं उत्तम करतात. जेव्हा वायू बिघडतो शरीरातला तेव्हा प्रथम जठरामध्ये स अवकाश असं जेवण होत नाही, त्याच्यापेक्षा अधिक जेवण जेवलं जातं. वायूला हलायला जठरातच जागा ठेवलेली नसते, त्यामुळे मग बाकीच्याही वायूंवर परिणाम झाल्याखेरीज राहत नाही. पण अशा ठिकाणी असलेला जो जठराग्नी आहे, तेज आहे, त्याचं काम उत्तम रीतीने चालतं. आणि किती काळ उत्तम चालतं? 50 वर्ष, 60 वर्ष, 70 वर्ष, 80 वर्ष चालतं, उत्तम रीतीने चालतं. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, द्वंद्वाची उखी विखी सोडून वसती एकी, एका ठिकाणी वस्ती करून राहतात. सगळ्या उखाळ्या पाखाळ्या सोडून देऊन एकेकाचे पोखी निज गुणे गा, ऐसे निळे तया साधणे, सगळे धैर्य देणे तया नाव म्हणे भूती गा, ऐसे न मिळे तया साधणे, जे खरं म्हणजे एकमेकांना मिळू नयेत, एकत्र येऊ नयेत, जर एकत्र आले तर विनाश आहे एखाद्याचा, असे जे एकमेकांना न मिळावेत असे बरोबर घेऊन त्यांच्यामध्ये मैत्री घडवून आणणं हे या धृती विकाराचं काम आहे. ऐसे न मिळे तया साधणे, सरे धैर्य देणे, त्यांच्यामध्ये देखील मैत्री निर्माण होईल एवढं धैर्य ज्या ठिकाणी निर्माण होतं त्या शरीराच्या विकाराला धृती असं म्हटलं जातं. सत्व, रज आणि तम याचं देखील प्रपोर्शन या धृतीमुळेच कायम राहतं. जर सत्वाचा अतिरेक झाला तर रज आणि तम अगदी कमी कमी झाले तर पूर्वी आमच्या नात्यातली एक मुलगी आमच्या घरी श्रवणाला म्हणून यायची. ती काही काळ आली आणि मग त्याच्यानंतर तिथे येणं बंद झालं. मी त्यांच्या घरी गेलो तेव्हा तिची आई मला असं म्हणाली की ती मुळातच इतकी साधवी, गरीब, सात्विक अशी आहे की तुझं प्रवचन ऐकून ती अधिकाधिक सात्विक सात्विक अशी व्हायला लागली. ही चार चौघ्या मुलींमध्ये मिसळणार कशी अशी मला भासती वाटायला लागली. म्हणून मी तिला सांगितलं की बाई तू जाऊ नकोस तिकडे. तिला असं वाटलं की आपल्या मुलीच्या ठिकाणी सत्वगुणाचा इतका अतिरेक आता व्हायला लागलेला आहे की विकास आता होणार कसं, लग्न झाल्यावर ही कसं काय करणार. त्यामुळे सत्वाचा अतिरेक देखील आपल्याला सोसत नाही, सहन होत नाही असा मी त्याच्यावरून निष्कर्ष काढला की ज्या सत्वगुणाला आपण खूप चांगला चांगला असं म्हणतो तर तो सत्वगुण काहीतरी मंडळींना इतका नको असतो, जे इतरांमध्ये पाहायला चांगला वाटतं. पण आपली मुलगी या सत्वगुणामुळे बावळट मिळती काय असं तिला वाटायला लागलं. अगदी शामूळ अशी मिळती काय,
जर रजतम याच्यामधलाही एखादा गुण अति वाढला, समजा रजोगुण खूप वाढला, तर घरातल्या सगळ्यांना किती व्याप असते, अत्यंतिक व्याप, त्या माणसाला कसं समजावून सांगायचं हे कोणालाही कळत नाही की अरे पैसे बास, किती पैसे तुला हवेत, किती पैशांच्या मागे तू जाशील, पण त्याला काही केलं पटत नाही, त्याला मोठं व्हायचं असतं, त्याच्या समोर काही मंडळी असतात त्यांना त्याला ओलांडायचं असतं, त्याच्या पोटी आत्ताची सुख देखील लाथाडायला तो तयार असतो, मध्ये मी सांगितलं होतं ना की एक भगिनी असं म्हणाले की माझा मुलगा इतका मोठा ब्रोकर झाला की आता पुण्यात म्हणजे जे थोडे मोठे ब्रोकर आहेत त्याच्यातला तो एक आहे आणि एकदम धाडसी आहे, 10-10 लाख 20-20 लाखाची खरेदी करतो, दुसऱ्या दिवशी सगळं विकून टाकतो, अगदी असा झालाय, टोकाला देवत देखील नाही, सारखा विचार करत असतो, पण तेवढी आता मोठमोठ्या स्कीम करायला लागलेला आहे, काय सुख आहे या रजोगुणाचं, खरं म्हणजे कोणतंही सुख नाही, मी त्यांना म्हणलं एखाद दिवशी काही घेईन त्याला, त्या म्हणले आम्ही देखील त्याला म्हणत असतो की बाबा तू असं एवढं काय करतोय, पण तो म्हणतो की जरा थांब अजून 10 वर्ष मी हे करीन असं म्हणतो, आणि तमोगुण जर अति वाढला तर काय होतं, सर्वसाधारणपणाने हा अति न वाढता एका निसर्गाच्या क्रमाप्रमाणे आपल्या देहामध्ये देखील एका साधारण अशा व्यवस्थेमध्ये असतो, कमी अधिक असेल, म्हणजे माझ्यात जे सत्वरज तमाचं प्रपोर्शन आहे ते दुसऱ्यामध्ये नसेल, ते आहे ते तिसऱ्यामध्ये नसेल, तरी देखील त्या व्यक्तीला घातक अथवा समाजाला घातक असं ते प्रपोर्शन फार क्वचित असतं, हे जे प्रपोर्शन राखलं जातं त्याचंही कारण ही भीती हेच आहे, तसंच तत्व वात पित्त याचं जे प्रपोर्शन शरीरामध्ये राखलं जातं तर तेही या भीतीमुळेच राखलं जातं, ही जी भीती आहे, जी जी दिशा आहे, आपण असावं अशी प्रेरणा आहे, त्या प्रेरणेपोटी सर्व शरीर उत्तम रीतीने राखलं जातं, म्हणून यांना जरी विकार असं म्हटलं, इच्छा द्वेष सुखम दुःखम संघात चेतना भीती याच्याकडे काही घातक असतील, काही शरीर धारणेला आवश्यक असे असतील, पण शरीराच्या ठिकाणी असणारे जे विकार आहेत त्याचं वर्णन या निमित्ताने ज्ञानेश्वर महाराज करतायत, ऐसे मिळे तया साजणे चळे धैर्य जेणे तया नाव म्हणे भूती निगा, आणि जीवेसी पांडवा या 36 मेळावा चोहा एक जाणावा संघात उपैगा, संघात याच्यावर ज्ञानेश्वर महाराजांनी एवढंच निरूपण केलंय, म्हणजे बाकीच्या शब्दांवर ज्ञानेश्वर महाराजांनी 5-5, 10-10 अशा ओव्या लिहिल्या, हा जो श्लोक आहे या श्लोकावर माझ्या कल्पनेप्रमाणे ज्ञानेश्वर महाराजांनी जवळपास 100 ओव्या लिहिलेल्या आहेत, अजूनही हा श्लोक संपलेला नाहीच आहे, पण संघात या शब्दावर ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात, आणि जीवेसी पांडवा या 36 मेळावा तो हा एक जाणावा संघातू पैगा, या क्षेत्र घटकांच्या एकत्रित राहण्यामधून त्यांच्या समवायातून एकत्रित दर्शन होणार, एकत्रितरित्या दिसणार असं जे तत्व आहे ते तत्व संघात या नावाने ओळखलं जातं, हा जो संघात आहे तो संघात विकार म्हणून सांगितलेला आहे, या सर्व 36 तत्वांचं एकत्रित असणं एवढंच त्याचं स्वरूप आहे, जसं सायकल या नावाचा कोणताही पदार्थ नाही, जर चाकं बाजूला काढली, मडगाळ बाजूला काढलं, हँडल बाजूला काढलं, करिअर बाजूला काढलं, एक एक गोष्टी बाजूला काढल्या, तर सायकल या नावाचा पदार्थ उरत नाही. आणि हे जर सगळे जोडले तर त्याच्या संघाताला सायकल असं म्हणतात. सायकल या नावाचा कोणताही पदार्थ नाही, घर या नावाचा कोणताही पदार्थ नाही, पण दार, भिंती, खिडक्या, जमीन, खांब, छप्पर हा जो संघात आहे या संघाताला घर असं म्हणतात. तसं या छत्तीसही तत्वांचा संघात, ही छत्तीसही तत्व एकत्रित राहण्यामुळे घडणारं एकत्रित असं दर्शन. पंच महाभूत आपण काही वेगळी वेगळी पाहतो माणसांमध्ये, अहंकार, बुद्धी, वेगळी बुद्धी पाहत नाही, वेगळं अव्यक्ताचं प्रकृतीचं तत्व पाहत नाही. दहाही इंद्रिय अशी मोजून पाहत नाही आणि मन मी पाहत नाही. इच्छा, द्वेष, सुख, दुःख वेळोवेळी उपस्थित होतात तेव्हा त्याचं दर्शन होईल, कोणाला होईल कोणाला होणार नाही असं पण एकत्रितरित्या वास करून असतात. असं एकत्रित दर्शन याला संघात असं म्हणतात. आणि जिवेती पांडवा या छत्तीसांचा मेळावा तो हा एक जाणावा संघात पैगा, एवढ छत्तीसही भेद सांगितले तुझ विशद, यया येतुलिया ते प्रसिद्ध क्षेत्र म्हणजे. यांना सगळ्यांना क्षेत्र अशा नावाने ओळखलं जातं. रथांगांचा मेळावा जेवी रथू म्हणजे पांडवा, का अधोर्ध अवेवा नाव देह, करी तुरंग समाजे सेना नाव निखजे, का वाक्य म्हणती पुन्हे अक्षरांचे. जयधरांचा मेळा वाक्य होय आभाळा, नाना लोका सकळा नाम जग. संघातावर निरूपण केलं नाही तरी उदाहरणं मात्र भरपूर ज्ञानेश्वर महाराज देतात, आपल्याला सूचना नाही इतकी उदाहरणं ते देतात. जयधरांचा मेळावा वाक्य होई आभाळा, नाना लोका सकळा नाम जग. का स्नेह सूत्र गंभी मेळू एकीची स्थानी, धरिजे तो जमी जीतू होय. तैसी छत्तीसही ये तत्वे मिळती जेणे एकत्वे, तेणे समूह परत्वे क्षेत्र म्हणते. रथांगांचा मेळावा जे बी रखू म्हणजे पांडवा, चाकळ ते झेंडा मध्ये बसण्याचं जे ठिकाण आहे ते रथ बांधण्यासाठी पुढे असणारी जागा, हे सगळे एकत्रित जोडल्यावर त्या गोष्टींना जसं रथ असं म्हणतात. का अधोर्ध्व अवयवा नाव देहो, अधो आणि ऊर्ध्व सर्व ठिकाणी असणाऱ्या अवयवांचा एकत्रित मेळावा देह या नावाने जसा ओळखला जातो. करी तुरंग समाजे जे हत्ती घोडे रथ पायदळ वगैरे या सर्वांना सेना असं म्हटलं जातं. का वाक्य म्हणपती पुंज अक्षरांचे, अनेक अक्षर त्यांचे समुदाय वाक्य या नावाने जसे ओळखले जातात. का जळधरांचा मेळा वाक्य होई आभाळा, सर्व जळधरांचा मेळावा आभाळ या नावाने, मेघ या नावाने ओळखला जातो. नाना लोका सकळा नाम जग, सर्व प्रकारच्या प्राणी मात्रांचा, भूतमात्रांचा, पक्षी मात्रांचा, निसर्ग मात्रांचा समुदाय याला जसं जग असं म्हणतात. का स्नेह सूत्र वन्ही म्हणजे तेल, सूत्र म्हणजे वाक आणि वन्ही, नेहू एकेची स्थानी यांचा जर एका स्थानावर मेळ झाला तर तो जनी दीपू होय, त्याला दिवा असं म्हणतात. ही सगळी संघाताची उदाहरणं आहेत. तैसी छत्तीसही ये तत्वे मिळती जेणे एकत्वे, तेणे समूह परत्वे क्षेत्र म्हणजे. हरिओम तत्सत.
विठ्ठल 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 मन तो योगी थोड़ विरागी तत्व ज्ञानी संत तो सब कबीर पर गुरु ज्ञान देव भगवंत ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंज जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मातृधर्कस्य सिद्धनम् ओम शांति शांति शांति।